येशू ख्रिस्त त्याचा पुत्र आणि आम्हाला सर्व गोष्टी ख्रिस्तामध्ये दिलेल्या आहेत. आम्ही तुझे कृतज्ञ आहोत प्रभू त्या विशेष हक्कांकरिता जे आम्हाला दिले गेले आहेत, या सर्व श्रेष्ठ अर्पणामुळे जे येशूने आम्हाकरिता कलवरीवर दिले, ज्यामुळे समेट घडला आणि आम्ही पुन्हा समक्षतेत आलो आणि तुझ्या मर्जीमध्ये उतरलो की आम्हाला जाणण्याचे हे सांत्वन मिळावे की ते असे लिहिलेले आहे, जर तुम्ही मजमध्ये राहाल आणि माझे शब्द तुम्हामध्ये राहतील तर तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे मागाल आणि ते तुम्हाकरिता केले जाईल. आता आम्ही याबद्दल कृतज्ञ आहोत आणि प्रार्थना करतो की तू आम्हाला विश्वास देशील त्यावर विश्वास ठेवण्याकरिता त्या सर्व गोष्टी सहित ज्या आमच्या आत आहेत. आता आम्ही सर्व काही बाजूला ठेवूया प्रभू. प्रत्येक दिवसाचे श्रम, या जीवनाची प्रत्येक चिंता, द्वारपालापासून पार्तापर्यंत सर्व गोष्टी, की आता आमच्या मनात तेथे कोणतीही गोष्ट राहणार नाही, परंतु आदरयुक्त भीतीने पवित्र आत्मा आमच्याशी काय बोलतो ते ऐकण्याकरिता थांबून राहू, की जेणेकरून आम्हाला काहीतरी चांगले प्राप्त होईल तुझ्याबद्दल अधिक जाणून घेण्याकरिता आमच्या एकत्र येण्याने. प्रभू, खरोखरच याकरिता आम्ही या उकाड्याच्या दिवसात आलो आहोत. आमच्याशी बोल तुझ्या जिवंत शब्दाद्वारे आणि तो जिवंत शब्द आमच्या मध्ये वस्ती करू दे आणि आमच्या आत राहू दे, असे कर की जेणेकरून आम्हाला आकार मिळेल आणि रूप मिळेल, जगाप्रमाणे नाही परंतु आमच्या आत्म्याच्या नूतनीकरणाद्वारे परिवर्तित होऊन त्या परमेश्वराच्या पुत्राच्या स्वरूपात. हो, आमचे हृदय उचंबळून येतात जेव्हा आम्ही विचार करतो आणि आमचा जीव आनंदाने भरून जातो हे जाणून की आम्ही परमेश्वराचे पुत्र आणि कन्या म्हणवले जाऊ शकतो आणि आम्ही त्याच्या दुसऱ्या आगमनाच्या अगदी कडेवर येऊन उभे आहोत आणि सर्व राष्ट्रे आणि राज्ये आमच्या पायाखाली थरथर कापत आहेत. जगाच्या सर्व गोष्टी नाश पावत आहेत, परंतु हे जाणून की एके दिवशी तो येईल आणि आम्हाला एका राज्यात घेऊन जाईल, तेथे कधीच अंत नसेल किंवा जे कधीही ढळणार नाही. आणि तो विचार करतो की आम्ही आता त्या राज्याचे भाग आहोत. हे परमेश्वरा, आज आमच्या हृदयाची आणि कानाची सुनता कर त्या पवित्र आत्म्याद्वारे, वचनाच्या जलस्नानाद्वारे, कारण आम्ही त्याच्या नावात आणि त्याच्या गौरवाकरिता मागतो. आमेन. या सकाळी माझी त्या विषयावर बोलण्याची इच्छा आहे, कारण मी काहीसा वेगळ्या विषयावर बोलणार होतो. जर येथे आरोग्यविषयक सभा असती तर, परंतु आम्ही जाहीर केले होते की रात्री 8 वाजता प्रार्थना कार्ड दिले जातील, 8:30 किंवा 9 वाजेपर्यंत. आणि मी नुकताच काही थोड्या मिनिटापूर्वी बिली घरी आला आणि त्याने म्हटले येथे जवळजवळ कोणीही नव्हते, म्हणून त्याने प्रार्थना कार्डे वाटली नाही. म्हणून ठीक आहे, मी विचार केला हा शास्त्र भाग घेण्याचा मंडळीला सुधारण्याकरिता. आणि मी बोलू इच्छितो ह्या विषयाबद्दल, एक फसवली गेलेली मंडळी या जगाच्या द्वारे. मी वाचू इच्छितो काही भाग न्यायाधीशांचे पुस्तक यामधून 16:10 सुरुवातीपासून. आणि दलीला शमशोनाला म्हणाली, पहा तू माझी थट्टा केली आहेस आणि मला खोट्या गोष्टी सांगितल्या. मला सांग, मी तुला विनंती करते, तुझे सामर्थ्य कशाने बांधले जाईल? आणि तो तिला म्हणाला, जर तू उपयोगात न आणलेल्या दोरांनी मला घट्ट बांधशील तर मी अशक्त होऊन दुसऱ्या मनुष्यासारखा होईन. तेव्हा दलीलाने नवे दोर घेतले आणि त्यांनी त्याला बांधले आणि त्याला म्हणाली, शमशोना, पलिष्ठे तुझ्यावर आले आहेत. आणि दबा धरणारे तेथेच खोलीत बसून होते आणि त्यांनी ते दोर त्याच्या बाहूवरून सुतासारखे तोडून टाकले. आणि दलीला शमशोनास म्हणाली, आतापर्यंत तुम्हाला फसवलेस आणि मला खोट्या गोष्टी सांगितल्यास मला सांग कसे तुझे सामर्थ्य बांधले जाईल. आणि तो तिला म्हणाला, जर तू माझ्या डोक्याच्या 7 बटा पाण्यात विणशील. आणि तिने त्या खुट्यांना बांधून टाकल्या आणि त्याला म्हणाली, शमशोना पलिष्ठे तुझ्यावर आले. आणि तो त्याच्या झोपेतून उठला आणि विण्याच्या खुंटी आणि ताणा बरोबर घेऊन गेला. आणि ती त्याला म्हणाली, तुझे हृदय माझ्यावर नसताना मी तुझ्यावर प्रीती करतो असे तू कसे बोलू शकतो. या 3 वेळेस तू माझी थट्टा केली आहेस आणि सांगितले आहेस की तुझे महान सामर्थ्य कशामध्ये लपलेले आहे. आणि मला सांगितले नाहीस की तुझे महान सामर्थ्य कशामध्ये लपलेले आहे. आणि असे झाले की जेव्हा तिने आपल्या बोलण्याने रोज त्याच्यावर दबाव आणला आणि त्याला उद्युक्त केले जेणेकरून त्याचा जीव मरणा एवढा त्रासला. आणि त्याने तिला आपले सर्व मनोगत सांगितले आणि तिला म्हणाला, माझ्या डोक्यावर वस्त्रा कधीच फिरवला गेला नाही कारण मी माझ्या आईच्या पोटात असल्यापासूनच परमेश्वराचा नाझीर आहे. जर माझे मुंडन केले गेले तर माझे सामर्थ्य माझ्यापासून निघून जाईल आणि मी अशक्त होईल आणि दुसऱ्या मनुष्यासारखा होईल. आणि जेव्हा दलीलाने पाहिले की त्याने त्याच्या हृदयातील सर्व काही सांगितले, तिने पलिष्ठ्यांच्या अधिकाऱ्यांना बोलावणे पाठवून म्हटले, ह्या वेळेस एकदा या कारण त्याने मला त्याचे सर्व हृदयाचे मनोगत सांगितले आहे. आणि पलिष्ठ्यांचे अधिकारी तिच्याकडे आले आणि आत धन शोधले किंवा धन तिच्या हातात आणून दिले. आणि तिने त्याला आपल्या गुडघ्यांवर झोपवले आणि तिने एका मनुष्याला बोलावले आणि त्याने त्याच्या डोक्याच्या 7 बटा मुंडन करून काढून टाकल्या आणि त्याला त्रास देऊ लागली आणि त्याचे सामर्थ्य त्याच्यापासून निघून गेले. आणि ती म्हणाली, शमशोना पलिष्ठ तुझ्यावर आले आहेत. आणि तो त्याच्या झोपेतून उठला आणि म्हणाला, जसा दुसऱ्या वेळेस मी पूर्वी गेलो होतो त्याप्रमाणे बाहेर जाईन आणि माझे अंग झटकीन. परंतु यहोवाने त्याला सोडले हे त्याला कळले नाही. आता मी वाचू इच्छितो हा शास्त्र भाग या विषयाकरिता जो प्रकटीकरणाच्या पुस्तकात दुसऱ्या अध्यायात सापडतो, 21 वचनाच्या सुरुवातीपासून आणि 23 वचनात. आणि तिने आपल्या जार कर्माचा पश्चाताप करावा म्हणून मी तिला अवकाश दिला आणि तिने पश्चाताप केला नाही. पहा, मी तिला अंथरुणावर खिळवून टाकीन आणि त्यांना जे तिच्या बरोबर व्यभिचार करतात तिच्या बरोबर महासंकटात टाकीन जर ते आपल्या कृत्याचा पश्चाताप करणार नाही. आणि मी तिची लेकरे मरीने ठार मारीन आणि सर्व मंडळ्या जाणतील की मी तो आहे जो अंतकरणे व हृदय पारखतो आणि मी तुम्हा प्रत्येकाला त्याच्या कामाप्रमाणे देईन. प्रभू त्याच्या वाचलेल्या वचनावर आपला आशीर्वाद पाठवो.
सॅमसन ग्रेट डील लाईक द चर्च.
शमशोन बराचसा भाग मंडळीसारखा. कार्याची सुरुवात अगदी योग्य झाली. तो अगदी योग्य दिशेने सुरुवातीस चालला. त्याने कार्याची सुरुवात केली आणि महान पराक्रमी वीर म्हणून ओळखला गेला. परंतु त्याने परमेश्वराची सेवा करण्यास सुरुवात केली. त्याचे वचन पाळणे आणि त्याच्या आज्ञांप्रमाणे करणे ह्याद्वारे. आणि ते काहीसे मंडळीसारखे होते. तिच्या कार्याची सुरुवात योग्य झाली असे आम्ही म्हणू शकू. एक जगिक आविर्भाव. अगदी योग्य पावलाने सुरुवात झाली. प्रभूच्या आज्ञा पालन करण्यात सुरुवात केली. आणि जोपर्यंत शमशोन प्रभूच्या मार्गात चालला प्रभूने शमशोनाचा उपयोग केला. कारण परमेश्वर कोणालाही राखू शकतो आणि कोणालाही उपयोगात आणू शकतो जे त्याच्या मागे अनुसरतात कारण ते परमेश्वराचे कार्य आहे. परंतु जेव्हा आम्ही बाजूला वळतो परमेश्वराच्या गोष्टींपासून दूर तेव्हा परमेश्वर आम्हाला अधिक काळ उपयोग करू शकत नाही. जेव्हा आम्ही सतत परमेश्वराच्या आज्ञा पालन करू, जेव्हा आम्ही बायबलच्या पानांमध्ये राहू आणि त्याच्या लिहिलेल्या शब्दांद्वारे त्याची भक्ती करू आणि त्याची भक्ती आत्म्यात आणि शब्दाच्या खरेपणात करू, तर परमेश्वर कोणत्याही व्यक्तीचा उपयोग करू शकतो. परंतु जेव्हा दुसऱ्या कशाच्या तरी मागे जाण्याचा पावित्रा घेतात, तेव्हा परमेश्वर त्या व्यक्तीचा उपयोग अधिक काळ करू शकत नाही. म्हणून शमशोन आज असलेल्या मंडळीचे एक लक्षात येण्याजोगे प्रतीक ठरतो. जेव्हा मंडळीची सुरुवात झाली, परमेश्वर मंडळीचा उपयोग करू शकला, कारण मंडळी परिश्रमपूर्वक प्रभूच्या आज्ञांप्रमाणे चालली, त्याचे सर्व निर्णय पाळले आणि त्याचे विधी आणि सर्व काही त्याच्या आज्ञांप्रमाणे केले, आणि परमेश्वर त्या मंडळी बरोबर होता. परंतु असे दिसते की तेथे मंडळीमध्ये एक कमजोर असा भाग आहे. लक्षात ठेवा, आम्ही एका सहलीसाठी नाही, परंतु आम्ही युद्ध भूमीवर आहोत. पुष्कळ लोक निव्वळ विचार करतात की जेव्हा ते ख्रिस्ती बनतात, बस तितकेच करण्याची त्यांना जरुरी आहे. ते करण्याने ते नेहमी करता स्थिर झाले. ते ख्रिस्ती असल्यामुळे आणि प्रत्येक गोष्ट आता अगदी सोप्या मार्गाने येईल असा विचार कधीही तुमच्या डोक्यात शिरू देऊ नका, कारण मी एक ख्रिस्ती बनतो ते लढण्याकरिता, एक चांगली विश्वासाची लढाई लढण्याकरिता. मी एक ख्रिस्ती बनतो त्या युद्ध भूमीच्या आघाडीवर जाण्याकरिता. आम्ही ख्रिस्ती सैनिक आहोत. आम्हाला शिक्षण मिळालेच पाहिजे आणि तयार व्हायला पाहिजे आणि शत्रूचे सर्व डावपेच जाणले पाहिजेत. कशी काय बळकटी आणावी हे जाणण्याकरिता, लढाई कशी लढावी हे जाणण्याकरिता. आणि आम्ही ते केवळ करू शकतो जसे आम्हाला पवित्र आत्मा प्रकट करील तसे. आम्ही घेऊ शकत नाही जे दुसरे राष्ट्र आम्हाला सल्ला देते ते जेव्हा आम्ही जातो त्यांच्या काही योजना, परंतु आम्ही आमच्या योजना घेतल्या पाहिजेत ज्या प्रकारे पवित्र आत्मा आम्हाला मार्गदर्शन करील आणि ज्या योजना तो आम्हाला देईल, कारण तो ख्रिस्ती सेनेचा सरसेनापती आहे. शमशोनाने चांगले कार्य केले. तो एक महान व्यक्ती होता. त्याने अशी सुरुवात करण्यापूर्वी त्याने एक प्रकारे, आम्ही त्याला असे म्हणू, खट्या मुलाप्रमाणे सर्वत्र हुंदडण्यास सुरुवात केली. त्याच्या स्वतःच्या प्रदेशातून दूर जाण्यास सुरुवात करण्यापूर्वी आणि ती मंडळी सुद्धा चांगली चालली आणि त्यांनी त्यांची जागा सोडण्यास सुरुवात करण्यापूर्वी अगदी योग्य होती. शमशोनाने प्रेमाचे नखरे करण्यास सुरुवात केली आणि तो इस्रायली मुलींबरोबर नखरे करीत नव्हता. त्याने पलिश्त्यांच्या मुलीशी प्रेमाचे नखरे सुरुवात केले आणि त्याचप्रमाणे काहीशे त्यासारखे मंडळीने सुद्धा केले. तिने तिच्या स्वतःच्या लोकांशी प्रेम करण्यास कधीच सुरुवात केली नाही. ती अविश्वासणाऱ्यांच्या मागे गेली आणि अविश्वासणाऱ्यांची प्रेम करण्यास सुरुवात केली. तेथेच आम्ही आमची मोठी आणि मोठ्यातली मोठी चूक केली जेव्हा मंडळीने अशा गोष्टी करण्यास सुरुवात केली की ज्या योग्य नव्हत्या. तिने शमशोनाप्रमाणे वाईट संगत ठेवण्यास सुरुवात केली. शमशोन जोपर्यंत प्रभूच्या लोकांच्या संगतीत होता तोपर्यंत त्याने सर्व गोष्टी बरोबर केल्या. परंतु तो जेव्हा वाईट संगती बरोबर प्रेम करायला लागला तेव्हा तो संकटात पडला आणि ते त्याच प्रकारे मंडळी बरोबर घडले आहे. जेव्हा मंडळी भीतीयुक्त आदराने आणि दररोज पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाखाली चालली, परमेश्वराने त्यांना आशीर्वादित केले आणि चमत्कार आणि चिन्हे आणि अद्भुते मंडळी बरोबर होती. परंतु जेव्हा तिने जगाबरोबर वाईट संगती करण्यास सुरुवात केली त्यामुळे सर्वात एक वाईट गोष्ट घडली. आणि प्रथम गोष्ट ही घडली, तिने संघटित होण्यास सुरुवात केली, दुसऱ्या विश्वासणाऱ्यांच्या मधील संगती तोडण्यास प्रारंभ केला, कारण त्यांनी पाहिले की राष्ट्रे संघटित झाली होती. परंतु ही महान सुवार्ता एका राष्ट्राला किंवा विशिष्ट लोकांना समर्पित केलेली नाही. जो कोणी इच्छितो त्याला येऊ द्या अशांकरिता ही समर्पित केली आहे. सर्व राष्ट्रे, सर्व जाती, सर्व भाषा आणि सर्व लोकांकरिता. परमेश्वराचा कधीच हेतू नव्हता आमच्या करिता की एक सीमारेषा आम्ही आखावी. परंतु मनुष्याला यासारखे त्यांनी तुलना केली किंवा नकल केली, याप्रमाणे वागायची जसे जग करते, अशा गोष्टी बोलतात जसे ते करतात, अशा प्रकारे यश मिळवू पाहतात ज्या प्रकारे ते यशस्वी झाले. आम्ही कधी यशस्वी होऊ शकणार नाही ज्या गोष्टी जग करते त्या गोष्टी करून. आम्ही केवळ तेव्हाच यशस्वी होऊ जेव्हा आम्ही परमेश्वराचे विधी पाळू आणि ज्या प्रकारे तो कार्य करतो त्याप्रमाणे करून, जगाच्या नमुन्याप्रमाणे करून आम्ही कधीच यशस्वी होऊ शकत नाही. जर सिगारेट कंपनीने त्यांचे महान यश दूरदर्शनद्वारे मिळवले आणि त्या बियर आणि विस्कीच्या गटाने त्यांचे मोठे यश दूरदर्शनच्या सहभागाद्वारे मिळवले, तर ते काही चिन्ह नव्हे की मंडळी तिचे यश दूरदर्शनाद्वारे प्राप्त करी. मंडळीचे यश सुवार्तेचा प्रचार करण्यामध्ये आहे. परमेश्वराचे सामर्थ्य आणि आत्म्याचे प्रदर्शन यात आहे. आम्ही असे म्हणू शकत नाही कारण की दूरदर्शनने अमुक अमुक गोष्ट सिगारेट कंपनी करता केली आणि त्या दुसऱ्या कंपनी करिता. आमच्याकडे कोणतेही शास्त्रवचन नाही ज्याद्वारे त्या लोकांशी तुलना करण्याचा प्रयत्न करावा. आणि जोपर्यंत आम्ही असे करू कदाचित आम्ही मोठ्या संख्येने लोकांना आकर्षित करू, परंतु ते करण्याकरिता परमेश्वराने आम्हाला नियुक्त केलेले नाही. आम्ही तसा विचार करतो कारण आमच्याकडे सर्व काही आहे. उंच भरारी मारतो, मोठमोठ्या संघटना, पुष्कळसे महान आकर्षित करण्याच्या गोष्टी घडवण्याच्या प्रयत्नात, तेच ते यश आहे. आम्ही रोज आमच्या पायावर मरत आहोत. मी आत्मिकरित्या बोलतो, जर आम्ही आज सकाळी 1 कोटी मजबूत लोक उभे राहिलो आणि तो पवित्र आत्मा आमच्या बरोबर नसेल, पवित्र आत्म्यासह 10 लोक आमच्या मध्ये मजबूत उभे राहतात, तर आम्ही चांगले करू. आम्ही जगाशी तुलना करू शकत नाही. आणि सर्वात पहिली गोष्ट एक होती, मंडळीने स्वतःला संघटित करण्यास सुरुवात केली. पहिली संघटित मंडळी कॅथलिक मंडळी होती आणि लूथर मंडळी नंतर आली. जेव्हा ते त्या कॅथलिक मंडळीमध्ये संघटित झाले, एक संघटना बनविण्याकरिता एके दिवशी आरोळी झाली, शमशोना बलिष्ठ तुझ्यावर आले आहेत. आणि शमशोनाने कॅथलिक मंडळीच्या बंधनाच्या दोऱ्या तोडून टाकल्या आणि मार्टिन लूथर बाहेर पडला एका संघटनेसहित. नंतर त्यांनी मंडळीला दुसऱ्या दोऱ्यांनी जखडून टाकले जसे दलिलाने केले आणि त्यांनी सुरुवात केली. परमेश्वराने पाचारण केलेल्या मनुष्याऐवजी मनुष्य ज्याला पवित्र आत्म्याने पाचारण केले होते, कदाचित त्यांना त्यांचे अवकडा माहीत नसावे, परंतु त्यांना ख्रिस्ताची ओळख होती. नंतर मंडळी शैलीदार ढंगदार बनली आणि राजकीय व्यक्त्यांप्रमाणे स्वतःला बनविले आणि त्यांच्या प्रचारकांना डॉक्टरची पदवी देणे त्यांना भाग पडले. प्रत्येक जण दैवी अभ्यासाचा पदवीधर असणे भाग होते. तो दुसरा दोरखंड मंडळीस बांधण्याकरिता होता. मनुष्य दूर जात आणि अध्ययन करीत प्रत्येक विद्यापीठ एक अधिक चांगला विद्वान निर्माण करण्याचा प्रयत्न करीत, जेणेकरून त्यांच्या मंडळ्या बढाई मारीत. आमचा पालक दैवी शास्त्राचा विद्वान आहे. आणि त्यांनी काय केले? एक दुसऱ्यापेक्षा अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करीत. ठीक आहे, परमेश्वराच्या दृष्टीत त्याला काही एक अर्थ नाही. आणि तेथे काही आवश्यकता नाही कोणत्याही मनुष्याकरिता की त्याने त्याचे जगाचे ज्ञान परमेश्वराला संतुष्ट करण्यासाठी प्रयत्न करता. परमेश्वराच्या दृष्टीत ते एक ओंगळवाणे आहे. तुम्ही परमेश्वराला जगाचे ज्ञान आणि महत्वाकांक्षा घेऊन कधीच संतुष्ट करू शकणार नाही, कारण ते परमेश्वराशी शत्रुत्व आहे. शास्त्र असे सांगते, तो ते करू शकत नाही. आणि प्रत्येक जण सर्व ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करतो. त्यांना केवळ माहीत आहे काय करावे आणि कसे शब्द उच्चारावे, आणि ते निव्वळ राजकीय भाषणाप्रमाणे होते. सामर्थ्याने प्रकटीकरण करण्याऐवजी पवित्र आत्म्याचा संदेश जो मनुष्याच्या हृदयात खोल रुततो आणि पाप शोधून काढतो. त्यांना राजकीय भाषणासाठी तरबेज केले आहे आणि आम्हाला त्याची गरज नाही. पौल म्हणाला, ते वचन आम्हापाशी आले केवळ नाही किंवा ती सुवार्ता केवळ शब्दात नाही, परंतु सामर्थ्याद्वारे आणि पवित्र आत्म्याच्या प्रकटीकरणाद्वारे. अशा प्रकारे सुवार्ता आणली, पवित्र आत्म्याचे सामर्थ्य प्रकट करीत. परंतु हे सर्व मनुष्य विद्यापीठात गेले आणि त्यांनी मोठे शिक्षण घेतले. लोकांसमोर त्यांनी कसे उभे राहावे, त्यांनी स्वतःला कसे सादर करावे, त्यांनी पोशाख कसा करावा आणि वर्तन कशा प्रकारे करावे, त्यांनी चुकीचे व्याकरण कधीही वापरू नये. आता ते सर्व एका राजकीय भाषणासाठी ठीक आहे, परंतु आम्ही मनुष्याच्या भारावून टाकणाऱ्या शब्दांच्या मागे जात नाही. पौल म्हणाला, जी सुवार्ता मी प्रचार करतो ती त्या प्रकारे आली नाही, परंतु ती पवित्र आत्म्याच्या नूतनीकरणाद्वारे आली आणि प्रदर्शित करण्याच्या सामर्थ्याने. ती एका योग्य साचेबंद भाषणाद्वारे येत नाही की ते तुमचे ज्ञान करू शकेल किंवा तुमचा विश्वास मनुष्याच्या बुद्धिमत्तेमध्ये असू शकेल, परंतु ती पुनरुत्थित ख्रिस्ताच्या सामर्थ्य प्रदर्शित करण्याने येते. तीच ती सुवार्ता आहे, त्याला त्याच्या पुनरुत्थानाच्या सामर्थ्यामध्ये जाणावे. प्रत्येक जण असा विचार करण्याचा प्रयत्न करतो की तो दुसऱ्या मनुष्यापेक्षा थोडा जास्त हुशार आहे. प्रत्येक संप्रदाय, मेथडिस्ट म्हणतील आमच्याकडे सर्वात हुशार मनुष्य आहे, बॅप्टिस्ट म्हणतील आणि चर्च ऑफ क्राइस्ट आणि इत्यादी इत्यादी, ते सर्व आम्ही अत्यंत हुशार आहोत. आम्ही आमचे लोक आम्ही कोणत्याही सर्वसाधारण मनुष्यास बाहेर जाऊन सुवार्ता प्रचार करण्यास अनुमती देत नाही, परंतु ते त्यांना काळजीपूर्वक निवडतात. हे परमेश्वरा दया कर, त्यांना काळजीपूर्वक निवडतात. जर ते त्यांच्या विशिष्ट सिद्धांतावर दस्तऐवज बनवतील तर ते त्यांना मंडळांमध्ये नेमणूक करतात. परमेश्वरा त्यांना कोणत्याही प्रकारे स्पर्श करू शकत नाही. मी इच्छितो कोणीतरी मला प्रचार करावा ज्याला पवित्र आत्म्याने काळजीपूर्वक निवडलेले आहे, परमेश्वराने उंचावलेले आहे, कोणी मनुष्याने किंवा सांप्रदायाने निवडलेले नाही. सर्व काही ज्ञान ते म्हणतात, ओ आम्हाला त्याबद्दल सर्व ठाऊक आहे, आणि त्यांच्यापैकी काहींना पवित्र आत्म्याचे पहिले अक्षर सुद्धा ठाऊक नाही, ते त्याला नाकारतात. ती गोष्ट मला एका छोट्याशा पुस्तकाची आठवण करून देते, जे एके दिवशी मी कॅलिफोर्नियात वाचले. सुमारे 10 वर्षापूर्वी मी ते एका जुन्या पुस्तकाच्या दुकानातून घेतले. मला आठवत नाही कोण लेखक होता ते, केवळ 10 सेंट किमतीचे पुस्तक, परंतु त्यामध्ये काहीतरी चांगले तथ्य होते. जरी ते विनोदात्मक आणि धूर्ततेचे वाटेल, परंतु त्यामध्ये मला काहीतरी आढळले की जे जणू काही परमेश्वराप्रमाणे भासले माझ्याकरिता. आणि कथांपैकी एक लहानशी कथा अशा प्रकारे सुरू झाली. एक सकाळी त्या कोंबड्यांच्या मोठ्या खुराड्यात तेथे एक छोटासा कोंबडा होता. त्याला वाटले की त्याच्याकडे सर्व ज्ञान मिळविलेले आहे, जे काही ज्ञान मिळविण्याचे होते ते. म्हणून त्याने एका खोक्यावर उडी मारली आणि आपली छोटीशी चोच त्याने खोक्यावर आपटली 4 किंवा 5 वेळा. त्याचे लहानसे डोके पाठीमागे झटकले आणि बांग दिली. जणू काही तुम्ही कोंबड्याची बांग अशी कधी ऐकली नव्हती. आणि बाकीचे सर्व त्याने त्याचे लक्ष आकर्षित केले आणि तो म्हणाला, या कोंबड्यांच्या खुराड्यातील सभ्य स्त्री आणि पुरुष हो, मला या सकाळी तुम्हा सर्वांशी बोलण्यास आवडेल, ज्याबद्दल आम्ही नुकत्याच तयार केलेल्या महान शैक्षणिक कार्यक्रमाबद्दल. म्हणाला, मी माझ्या अभ्यासात पुष्कळ ज्ञान मिळवलेले आहे. जेव्हा त्याने त्याचा छोटासा चष्मा त्याच्या चोचीवरून ओढला आणि तो म्हणाला, आणि मी ठरवले आहे की आम्ही कोंबड्यांची पिले ज्ञानाद्वारे स्वतःला अधिक चांगले बनवू शकतो. म्हणून मी तुम्हाला सांगू शकतो की कोठे आम्ही खोदावे आणि कोठे एका विशिष्ट छिद्रात किंवा खुराड्यात काम करावे तर आम्हाला एखादे जीवनसत्व सापडेल. ते आम्हास अधिक चांगली बांग देण्यास मदत करील, पिसे सुंदर बनविल. आणि हो, मी तुम्हाला सांगू शकतो की कशा प्रकारे आम्ही स्वतःला निरनिराळ्या प्रकारे अधिक चांगले बनवू शकू. आणि ती लहान पिल्ले त्यांच्या छोट्याशा तुऱ्यांसह त्यांनी केवळ कलकल केली आणि म्हणाले, खरोखर तो प्रिय आहे की नाही. आणि त्यांनी खरोखरच त्याची प्रशंसा केली. हो, तो किती बुद्धिमान कोंबडा आहे. मला येथे असलेल्या काही या छोट्या विद्यालयीन प्रचारकांची आठवण होते. किती बुद्धिमान मनुष्य. आम्हाला दुसऱ्या कोंबड्यांबरोबर अवतीभवती राहण्याची गरज नाही. आम्ही सर्वांनी त्याच्या बरोबर जाणे भागच आहे. ठीक आहे, त्या छोट्याशा कोंबड्याने आपले भाषण संपवण्यापूर्वीच तेथे दुसरा छोटासा कोंबड्याचा पिल्लू आला, ज्याच्या जवळ असे चमकणारे पिसे नव्हती. सभोवतीच्या कोंबड्यांच्या खुराड्यामधून आत धावत आला आणि म्हणालो, मित्रांनो, केवळ एक मिनिट. मी नुकतेच एक ताजी बातमी ऐकली आहे रेडिओवर. कोंबड्यांच्या किमती 4 सेंटनी पाऊंडावर वाढली आहे. आम्ही सर्वजण उद्या कत्तल होण्यासाठी जाणार. तुमचे ज्ञान काय अधिक चांगले करणार आहे. भावानो, सर्व ज्ञान जे आम्ही मिळवू शकतो त्याने काय चांगले होणार आहे. आम्ही 6 फुटी धूळ आहोत. आम्ही इंच इंच आणि क्षण क्षण मरत आहोत. आमचे ज्ञान म्हणजे काहीच नाही. आम्ही त्याला जाणले पाहिजे, परंतु ते तसेच करतात. जेव्हा मी काही काळापूर्वी एका छोट्याशा कॅनरी पिवळ्या रंगाच्या गाणाऱ्या पक्षाबद्दल निरीक्षण करीत होतो आणि त्या पक्षाला वाटले जे काही ज्ञान मिळवले पाहिजे ते सर्व ज्ञान त्याला ठाऊक होते. आणि त्याला इतके ठाऊक होते की तो बाकीच्या सर्व कॅनरी पक्षांना मानवाबद्दल सांगू शकत होता. म्हणून तो त्याच्या पिंजऱ्यावर उडाला आणि त्याने मानव प्राण्याबद्दल बोलण्यास सुरुवात केली की कशा प्रकारे त्यांच्याबद्दल सर्व काही त्याला ठाऊक होते. आणि एकाएकी अचानक एक प्रोफेसर पर्ड्यू पासून आला आणि त्याने त्या पक्षाशी अति उच्च भाषेत बोलण्यास प्रारंभ केला आणि त्या छोट्या पक्षाने आपले डोळे मिचकावले आणि आपले डोके फिरवले. आता त्याला डोळे होते, तो प्रोफेसरला पाहू शकत होता. त्याला कान होते, तो त्याचे बोलणे ऐकू शकत होता. परंतु नक्कीच तो कशा संबंधी बोलत आहे हे त्याला समजले नाही. का? त्याला एक कॅनरी पक्षाचा मेंदू होता. त्याला केवळ एक पक्षाचा मेंदू होता. तेच सर्व काही त्याच्याकडे होते. त्याच्याजवळ मानवाचा मेंदू नव्हता, म्हणून तो मानवाप्रमाणे विचार करू शकत नव्हता. आणि मानव सुद्धा परमेश्वराप्रमाणे विचार करू शकत नाही. तुम्ही मानव आहात आणि जगाचे सर्व ज्ञान त्या कॅनरी पक्षाच्या मेंदूपेक्षा अधिक नाही. जे काही सर्व तुम्ही करता, तुम्ही त्याच्याद्वारे स्वतःला इजा करून घेता. तुम्हाला ख्रिस्ताचे मन मिळाले पाहिजे. या कारणामुळे लोक जातात आणि संघटनेशी सामील होतात. नवीन जन्माऐवजी हात मिळवणे स्वीकारतात. ते नवीन जन्म टाळण्याचा प्रयत्न करतात. त्यांना नवीन जन्म नको आहे आणि त्यांना ठाऊक आहे आम्ही तो बायबल मध्ये शिकवतो. म्हणून त्याच्याऐवजी काहीतरी घेऊ इच्छितात. आणि ते पेंटिकॉस्ट लोक ही त्यांच्या प्रमाणेच वाईट आहेत. त्याऐवजी काहीतरी घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांना ते उत्कृष्ट हवे आहे. ते इतके झोकदार सुंदर हवे. आम्ही हात मिळवू आणि मंडळीमध्ये सामील होऊ आणि पाण्याचा शिडकाव करू किंवा बाप्तिस्मा घेऊ किंवा काहीतरी. ते नवीन जन्माविषयी घाबरतात. मला कधीतरी वाटते की ब्रॅनम टॅबरनॅकल सुद्धा ह्या गोष्टीविषयी घाबरत आहे. आता आम्हा सर्वांना ठाऊक आहे की एक जन्म मी पर्वा करीत नाही, तो कोठे आहे किंवा कोणत्या अवस्थेत ठाव ठिकाणा तो एक गोंधळच आहे. जर एक मूल टर्बुलन्सच्या ढिगाऱ्यांवर जन्मले, एका कठीण जमिनीवर किंवा एका गुलाबी सजवलेल्या इस्पितळाच्या खोलीत, कशाही प्रकारे तो एक गोंधळच आहे. एका वासराचा जन्म दुसऱ्या कोणाचाही जन्म एक गोंधळच आहे आणि नवीन जन्म सुद्धा गोंधळापेक्षा काही कमी नाही. परंतु लोक इतके ताट औपचारिक आहेत, जेथे ते हात मिळवतात तेथे आम्ही जाऊ, आम्ही तेथे जाऊ, जेथे ते मोठ्याने ओरडत आणि रडत नाहीत आणि वेदीवर मारपीट करीत नाहीत आणि रडत नाहीत. तुम्ही खूपच मानवी बनू इच्छिता. आम्हाला जन्माची गरज आहे, मरण्याची, नवीन जीवन पुढे आणण्याकरिता. एक बीज, एक जुना बटाटा, एक बटाट्याचे बीज, तुम्ही तो बटाटा घ्या आणि जमिनीमध्ये पेरा. तुम्हाला नवीन बटाटे मिळेपर्यंत तो जुना बटाटा कुजलाच पाहिजे. एक दाणा नवीन जन्म उत्पन्न करू शकत नाही जोपर्यंत तो कुजून जात नाही. आणि एक पुरुष किंवा स्त्री कधीच नव्याने जन्मू शकत नाही जोपर्यंत त्यांची बुद्धिमत्ता आणि त्यांचे स्वतःचे मी पण कुजत नाही. मेलेले वेदीवर मरत नाही आणि ओरडत सर्व प्रकारे अव्यवस्थित अशा एका जागी तो ताटपणा तुमच्या मधून काढण्याकरिता आणि तुमचा नव्याने जन्म झाला परमेश्वराच्या आत्म्याच्या द्वारे. मी परवा करीत नाही जर तुम्ही किंचाळता, अन्य भाषेत बोलता, वर खाली उड्या मारता, डोके तोडलेल्या कोंबडी प्रमाणे तडफडता, तुम्ही नव्याने जन्म उदयास आणत आहात. परंतु त्याच्याऐवजी आम्ही काहीतरी दुसरेच घेतले आहे. आम्हाला झोकदार सुंदर तऱ्हेने पाहिजे आहे. नक्कीच त्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी पत्नी व मी दुकानाकडे चाललो होतो. वारंवार यावर तुणतुणे वाजवण्याचा माझा उद्देश नाही, परंतु जसे आम्ही खाली रस्त्यावर गेलो मी माझे मस्तक सतत इकडे किंवा तिकडे वळवत राहिलो. कारण नग्न स्त्रिया, मी परमेश्वराला अभिवचन दिले होते जेव्हा मी एक आंधळा मनुष्य होतो, जर तो माझे डोळे बरे करील तर मी माझी दृष्टी योग्य गोष्टींवर लावीन. आणि मी माझ्या कार मध्ये एक छोटासा क्रूस लटकवीत ठेवतो. जेव्हा अशा प्रकारच्या त्या गोष्टी पाहतो मी क्रूसाकडे बघतो आणि म्हणतो, हे परमेश्वरा, ते माझे आश्रय स्थान आहे. जेव्हा मी क्रूसाकडे पाहिले मी त्या स्त्रिया पाहिल्या. मीडी म्हणाली, आम्ही आज एकही स्त्री पाहिलेली नाही की जिने स्कर्ट घातला आहे. आणि ती म्हणाली, बिल, त्या स्त्रीकडे बघ, त्या छोट्याशा पट्ट्या तिने शरीराच्या वरच्या भागात गुंडाळलेल्या आहेत. आणि ती म्हणाली, तुला मला असे सांगायचे आहे की त्या स्त्रियांना ठाऊक नाही की ते चुकीचे आहे. म्हणाली, जर तिला माहीत नाही की ते चूक आहे तर मग ती तिच्या योग्य बुद्धीच्या बाहेर आहे. मी म्हणालो, केवळ एक मिनिट थांब प्रिये, ती एक अमेरिकन आहे. जसे अमेरिकन करतात तसे ती करते. मी म्हणालो, मी फिनलँड मध्ये होतो, फार काळ झाला नसेल प्रिये, आणि तेथे एक प्रश्न विचारला एका मनुष्यात ज्याने मला खाली बसवले, डॉक्टर मॅनिनेन. आणि आम्ही आरोग्य आंघोळीसाठी जात आहोत, ज्याला सौना असे म्हटले जाते. आणि ते तुम्हाला आत घेतात आणि गरम पाणी त्यावर ओततात किंवा पाणी गरम खडकांवर ओततात आणि त्यामुळे तुम्हाला घाम येतो. नंतर ते तुम्हाला बर्फाच्या पाण्यात उडी मारायला लावतात आणि नंतर पुन्हा बाहेर पाठवतात. नंतर एका खोलीत घेतात आणि तेथे त्या नर्सेस असतात, स्त्रिया ज्या पुरुषांचे शरीर घासतात आणि ते नग्न असतात आणि पुन्हा त्यांना तलावात पाठवतात. मी आत गेलो नाही आणि मी म्हणालो, डॉक्टर मॅनिनेन, ते चुकीचे आहे. तो म्हणाला, तर मग ठीक आहे रेव्हरंड ब्रॅनम, ते अयोग्य आहे. तर मग तुमच्या अमेरिकन डॉक्टरांबद्दल काय, जे स्त्रीला नग्न करतात आणि तिला टेबलावर झोपवतात, तिला असलेल्या प्रत्येक गुप्त अंगाचे ते परीक्षण करतात. इस्पितळात असलेल्या तुमच्या नर्सेस बद्दल काय? मी म्हटले, मला क्षमा कर बंधू मॅनिनेन, तुम्ही बरोबर आहात. ते काय आहे? ती एक रीत आहे. जेव्हा मी पॅरिस मध्ये होतो मी जवळजवळ ते विश्वास करू शकलो नाही की स्त्री आणि पुरुष या दोन्ही करिता शौचालय एकच होते. मी ते समजू शकलो नाही की रस्त्याच्या कडेला असलेले प्रसाधनालय स्त्री आणि पुरुष दोन्ही करिता एकच होते. मी हे विश्वास करू शकलो नाही की जेव्हा स्त्रिया समुद्र किनाऱ्यावर पोहण्याकरिता गेल्या, एक मुलगा आणि त्याची प्रियसी तेथे कपडी बदली करण्यास खोल्या नव्हत्या. त्यांनी नुसते त्यांचे सर्व कपडे उतरवले अगदी शेवटच्या वस्त्रांपर्यंत. नंतर त्यांनी एकमेकाकडे पाठ फिरवल्या आणि एक छोटीशी पट्टी गुंडाळली आणि पोहण्यास गेले. परंतु ते तसे आहे. ते त्याकडे काहीच लक्ष देत नाही. फ्रान्सची ती एक रीत आहे. आफ्रिकेमध्ये स्त्रिया व पुरुष, तरुण व वृद्ध कोणत्याही कपड्यांशिवाय गवता प्रदेशात फिरत असत. प्रसाधनालय काय आहे याबद्दल त्यांना कधी ठाऊक नव्हते, किंवा त्या गोष्टी, किंवा ते एकमेकांच्या नजरेआड कधीच गेले नाहीत. परंतु त्यांना त्यातील फरक माहीत नाही. त्यांना फरक माहीत नाही, परंतु ती त्या देशाची एक रीत आहे. परंतु मी म्हणालो, प्रिय, आम्ही वेगळे आहोत, दुसऱ्या राष्ट्रांपासून आहोत. आम्ही येथे यात्रे करू व अनोळखी आहोत. त्यामुळे या गोष्टी आम्हाला इतक्या अयोग्य वाटतात, कारण बायबल मध्ये ते अशी घोषणा करतात, दावा करतात, ते दाखवतात की ते यात्रे करू व अनोळखी आहेत. ते शोध घेत आहेत एक असे शहर जे येणार आहे. एक पुरुष किंवा एक स्त्री इटली मधील, फ्रान्स मधील, आफ्रिकेतील, दुसऱ्या कोणत्याही राष्ट्रामधील, जी कधी पवित्र आत्म्याद्वारे नव्याने जन्म पावलेली, या गोष्टी करीत नाही. ते अशा प्रकारचे कपडे घालत नाहीत, ते अशा प्रकारे वागत नाहीत, कारण ते दुसऱ्या राष्ट्रापासून आहेत. त्यांचा राज्यकर्ता व निर्माणकर्ता परमेश्वर आहे. आम्ही स्वर्गापासून आहोत. तो आत्मा जो तुम्हामध्ये आहे तो तुमचे जीवन प्रेरित करतो. जर तुम्ही एक अमेरिकन आहात तर तुम्ही अमेरिकन करतात त्याप्रमाणे कराल. जर तुम्ही फ्रेंच आहात तर जसे फ्रेंच करतात तसे तुम्ही कराल आणि दुसऱ्यांवर टीका कराल. परंतु जर तुम्ही परमेश्वरापासून आहात, जसे ते स्वर्गात करतात त्या प्रकारे तुम्ही कराल, कारण तुमचा आत्मा वरच्यापासून आहे आणि तो तुमचे नियंत्रण करतो. एक छोटेसे काहीतरी कदाचित त्यावर तुम्ही पाहता. शास्त्र वचनामध्ये ज्यांनी या नवीन शहराचा शोध केला ते वेगळ्या तऱ्हेने वागले. त्यांनी घोषणा केली की ते यात्रे करू व अनोळखी होते. परंतु काइनच्या बाजूचे ते फरारी व विश्वासघातकी बनले. परंतु ख्रिस्ती यात्रे करू व अनोळखी होते. एका पळून गेलेल्या फरारीचे घर नसते. एक विश्वासघातकी एक भयंकर व्यक्ती असते. परंतु एक यात्रे करू काहीतरी खरोखरच आहे, आणि एका खरोखरच्या भूमीपासून त्या दुसऱ्या देशामध्ये असलेल्या त्याच्या घराचा मार्ग शोधण्याच्या प्रयत्नात आपल्या जीवनाद्वारे घोषणा करीत की त्याच्याकडे काहीतरी आहे, की तो दुसऱ्या देशापासून आहे. हेच ते कारण आहे. परंतु अजूनही ते लोक जे असे करतात, जे लोक अशा प्रकारे वस्त्र घालतात, मी तुम्हाला सांगू इच्छितो, दक्षिण आफ्रिकेमध्ये जेव्हा मी 30,000 मूळ स्थितीतील अन्य जातीय पाहिले, नग्न अनावरस रहिवासी, 16, 18, 20 वर्षीय मुली, मुले, कपड्याची एक चिंधी सुद्धा अंगावर नव्हती, चेहऱ्यावर माती फासून उभे होते आणि रंग फासलेले अवस्थे, त्यांच्या नाकात हाडे घातलेली आणि कानातून लाकडाचे ठोकळे लोंबकळत होते, आणि मनुष्य हाडे खोवलेली किंवा कोणती तरी हाडे त्यांच्या केसात खोवलेली, प्राण्यांचे दात त्यांच्यावर लोंबकळत होते. नग्न जसे ते ह्या जगात आले आणि त्यांना माहीत नव्हते. परंतु जेव्हा त्यांना ख्रिस्त प्राप्त झाला, ते तोंडावर कुपडे पडले आणि पवित्र आत्मा प्राप्त झाला, ते वर उठले आणि त्यांना त्यांचे हात छातीवर दुमडले लज्जा झाकण्याकरिता. जेव्हा ते चालत गेले आणि त्यांना वस्त्र सापडले अंगावर घालण्याकरिता, का ते ह्या जगाकरिता यात्रे करू व अनोळखी बनले. हालेलुया. ते त्या गोष्टींपासून दूर होते. होय महाशय, ओ होय. जे हे लोक स्वतःला ख्रिस्ती म्हणवतात, जे सांप्रदायिक मंडळांचे घटक आहेत, ते दूर जातात आणि म्हणतात, आम्ही मेथडिस्ट आहोत, आम्ही बॅप्टिस्ट आहोत, आम्ही पेंटिकॉस्टल आहोत, आम्ही सेवंथ डे ॲडव्हेंटिस्ट आहोत, आम्ही हे ते आणि ते दुसरे आहोत. त्याचा ह्या गोष्टीशी काही संबंध नाही. तुमचा आत्मा जे जीवन जे तुम्हामध्ये आहे प्रेरित करते आणि सांगते तुम्ही कोण आहात. येशू म्हणाला, त्यांच्या फळाद्वारे तुम्ही त्यांना ओळखाल. मंडळी इस्रायलप्रमाणे झाली. प्रथम त्यांनी पाहिले की सर्व अन्य जातीय राष्ट्रांचा एक राजा आहे, परमेश्वर त्यांचा राजा होता, आणि त्यांनी पाहिले अन्य जातीय राष्ट्रांचा एक राजा होता, म्हणून ते अन्य जातीय राष्ट्रांप्रमाणे वागू पाहत होते, आणि त्यांनी स्वतःकरिता एक राजा विकत घेतला. आणि जेव्हा त्यांनी असे केले, ते संकटात सापडले. हळूहळू ते आत येऊ लागले. हळूहळू जग त्यांच्यामध्ये शिरण्यास सुरुवात झाली. शेवटी अहाबामध्ये त्यांचा शेवट झाला. एक राजा नुसताच थोडासा त्याजवळ जाऊ लागला, अधिक थोडेसे त्याजवळ, आणि शेवटी जीवन त्यांच्या मधून पिळून बाहेर टाकले. आणि ते गेले, आणि जेव्हा खरा राजा आला त्यांनी त्याला जाणले नाही. तीच ती गोष्ट मंडळीने सुद्धा केली. तिने स्वीकारले, येथे तुम्ही आहात. तिने राजकारण, शिक्षण स्वीकारले. तिने संस्था, समाज, मोठमोठे चर्च इमारती इतरांपासून वेगळे करणारे बुद्धिमान प्रचारक स्वीकारले. आणि जेव्हा खरा राजा येतो तेव्हा ते त्याला ओळखत नाही, आणि अगदी त्याच पवित्र आत्म्याला ते क्रूसावर चढवित आहेत जो त्यांचा राजा आहे. ते त्याला ओळखत नाही, परंतु ते त्याच्यावर हसतात आणि त्याची थट्टा उडवतात, जसे यहुदांनी त्यांच्या मसीहाचे केले. मंडळी तिच्या मसीहाचे तेच करत आहे. ते ती गोष्ट जाणीत नाही. त्यांच्याकडे आत्मिक अंतर्दृष्टीही नाही, कारण ते त्यांच्या डोळ्यांनी इतके प्रभावित झाले आहेत. आणि जे ते पाहतात मोठ्या इमारती जगाशी तुलना करण्याच्या प्रयत्नात. आम्हाला कधीच आवर्जून सांगण्यात आले नाही की जगाशी तुलना करावी. आम्हाला आवर्जून सांगण्यात आले आहे की नम्र बनावे. आणि एक विपुलता आहे परमेश्वरामध्ये. आणि आज दैवी आरोग्य सुवार्तिक प्रचाराच्या क्षेत्रात तेथे इतकी चढाओढ करणारे स्पर्धक आहेत. एक म्हणतो ठीक आहे, परमेश्वर आशीर्वादित असो, माझ्या इतके हजार आहेत, तुमच्याकडे झालेल्या पेक्षा माझी सभा मोठी झाली. त्याने कोणता फरक पडणार आहे? आमच्याकडे एक असो वा 10 लाख, त्याने कोणता फरक पडतो? आम्ही परमेश्वराशी खरे आहोत का? आम्ही त्याच्या वचनाशी खरे आहोत का? आम्ही पवित्र आत्म्याच्या परीक्षेत उभे राहतो का? हे खरे आहे. तीच तर मुख्य बाब आहे. परंतु आम्ही बायबलच्या गोष्टींवर तडजोड करतो. पुष्कळसे आमचे पेंटिकॉस्टल लोक मूलभूत बायबलच्या सिद्धांतावर तडजोड करतात. हे ते आहे. मी तुमच्या भावना दुखू इच्छित नाही. मी माझ्या स्वतःच्या मंडळीत आहे, आणि मला वाटते की मी ते केवळ माझ्या मंडळीत करू शकतो, कारण मी सुवार्ता प्रचार करीत आहे. परंतु तेथे हजारो पेंटिकॉस्टल प्रचारकांना माहित आहे की अशा प्रकारे कोणतीच गोष्ट बायबल मध्ये नाही, जसे पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे बाप्तिस्मा. मी आज बिशपला आव्हान देतो किंवा कोणालाही की मला दाखवून द्यावे की कोणाचा कधी पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावात बाप्तिस्मा झाला. परंतु ते तडजोड करतात, कारण संस्थांनी असे केले आहे. तेथे एकही व्यक्ती नवीन करारामध्ये नाही, आणि त्यानंतर 300 वर्षापर्यंत इतिहासाच्या द्वारे, परंतु केवळ येशू ख्रिस्ताच्या नावातच बाप्तिस्मा झाला होता. हे काय आहे? संस्था. तिने ते केले, तडजोड. आणि आज त्यांनी रस्त्यावर प्रचार करणारे सर्व रस्त्यावरून काढून घेतले आहे. त्यांनी मंडळीमधून खंजीरी बाहेर काढून टाकली आहे. त्यांनी मंडळीमधून सर्व गौरव बाहेर काढून घेतले आहे. आणि विद्यालयीन प्रचार घेतला आहे. छोट्या जुनाट तुऱ्याच्या कोंबड्याची शिकवणूक सर्व समाजामध्ये उत्कृष्ट. आणि त्यांच्या स्त्रिया टोकड्या विजारी घालतात आणि त्वचेला चिकटणारे त्यांचा वेश. आणि पुरुष सिगारेट फुंकतात आणि जुगार खेळतात आणि घाणेरडे विनोद करतात. हे परमेश्वराच्या दृष्टीने ओंगळवाणे आहे. मला माहित आहे ते कठीण आहे, परंतु ही वेळ आहे. कोणीतरी काहीतरी म्हटले, तडजोड करीत, आत घेत आहेत, जगाप्रमाणे व्यवहार करीत आहेत. मी परवा करीत नाही जर मला एकट्यालाच उभे राहावे लागले तरी, कोणाशिवाय, परंतु एकट्या परमेश्वराबरोबर मी परमेश्वराच्या बायबल मधील सत्याचा प्रचार करीन. आणि त्याकरिता उभा राहीन. जरी मी मरेन तरी सुद्धा मी सत्यासाठी उभा राहीन. नक्कीच आम्हाला सत्य हवे आहे. मी मंडळीच्या अनुसार मोजमाप करत नाही, परंतु परमेश्वराच्या वचनाच्या अनुसार मी मोजमाप करू इच्छितो. परंतु दलीला, तुम्ही पाहिले, तिला ठाऊक होते शमशोनाकडे एक सामर्थ्य होते, आणि तिला ठाऊक नव्हते ते सामर्थ्य कोठे दडलेले होते. ती सांगू शकत नव्हती की ते सामर्थ्य काय होते, परंतु तेथे काहीतरी महान सामर्थ्य होते. ते शमशोनाकडे होते आणि तिला ते शोधून काढायचे होते. आणि ज्याप्रमाणे दलीला ती शमशोनात आपल्या सौंदर्याद्वारे भुरळ पाडित राहिली, ओ ती खरोखरच मादक वेशभूषा करीत असे. आणि ती त्याच्या समोर चालत असे, आणि तिने उपहासात्मक हसत हसत त्या दिवसातील कुमारकी प्रमाणे केले, आणि इत्यादी. आणि जेव्हा तुम्ही दुसऱ्या कशाच्या तरी सारखे वागता, एक नंगा नाच शमशोनाला तिच्याकडे आकर्षित करण्याच्या प्रयत्नात. त्याच गोष्टीप्रमाणे जगाने मंडळीशी केले. आता तुमचे महान सामर्थ्य कोठे आहे? ठीक आहे, जर आम्ही संस्था बनवू त्यामुळे सामर्थ्य नष्ट होईल. त्या कॅथलिक मंडळीने तसे केले, परंतु पलीशने तुझ्यावर आले आहेत शमशोना. आणि एक लुथर बाहेर पडला. नंतर त्यांनी पुन्हा संस्था बनविली. जर तू मला दुसऱ्या दोऱ्यांनी बांधशील त्यामुळे मी बांधला जाईन, तसे त्यांनी केले. आणि पलीशने तुझ्यावर आले आहेत शमशोना. काय घडले? वेस्ली बाहेर पडला आणि त्या दोऱ्या तोडून टाकल्या. आता तू मला आतापर्यंत फसवले. तुला माहित नाही की मी तुझ्यावर प्रीती करते शमशोना. सर्व ठीक आहे, तुझ्या हृदयातील सत्य मला सांग. ठीक आहे, तू मला दुसऱ्या दोऱ्याने बांध. ठीक आहे, आता आम्ही ते करू. ते काय आहे? तो सांप्रदायिकतेचा दोरा आहे. तू मला मोकळा जाऊ दे. मी कोणत्याही सांप्रदायाचा घटक नाही. नंतर मी तुला सांगे, तू मला मोडून काढशील. म्हणून पेंटिकॉस्टल बाहेर आले. तुझे सामर्थ्य कोठे आहे? पलीशने तुझ्यावर आले आणि पुन्हा त्याने दोऱ्या तोडून टाकल्या. परंतु आता काय झाले? पेंटिकॉस्टलने पास्टर म्हणून मोठमोठे दैवी अभ्यासकाचे पदवीधर घेतले. कोणीतरी महान मनुष्य, त्यांच्या इतक्या शाळा आणि रूढी आहेत ज्याप्रमाणे मेथडिस्ट किंवा बॅप्टिस्ट किंवा इतर बाकीच्या लोकांकडे आहेत. एखाद्या मंडळीमध्ये जा आणि तुम्ही आमेन म्हणून ऐकू शकत नाही. एखाद्या एस्किमी लोकांच्या गटाप्रमाणे निव्वळ थंड उत्तर ध्रुवाप्रमाणे थंडगार उदासीन. आणि आता पलीशने तुझ्यावर आले आहेत शमशोना. ते पलीशने तुझ्यावर आले आहे अमेरिका. कोठे आहे तो एकात्मतेचा आत्मा? कोठे आहे पेंटिकॉस्टची एकात्मता? ते असेंब्ली ऑफ गॉड आणि ते युनायटेड आणि ते चर्च ऑफ गॉड आणि हे ते दुसरे प्रत्येक जण एक वेगळा पंथासह. हा एक त्याच्या बरोबर, हा एक त्याच्या बरोबर. आमचे इतके तुकडे झाले आहेत की एखाद्या शहरात जाऊन संजीवनाची सभा घेऊ शकत नाही. जर एखादी मंडळी ते पुरस्कृत करते, त्यांच्यापैकी बाकीचे तेथे उपस्थित सुद्धा राहत नाही. ते साम्यवादी तुझ्यावर आले आहेत अमेरिका. आमचे सामर्थ्य कोठे आहे? आमचा महिमा कोठे आहे? हे काय आहे? कारण आम्ही मनुष्याच्या बुद्धीच्या मागे गेलो, परमेश्वराच्या सामर्थ्याच्या ऐवजी. का त्यांनी आपले प्रचारक आणि गोष्टी इतक्या ताठ आणि औपचारिक बनविल्या इतक्या पर्यंत की त्यांनी आम्हाला संस्थागत केले की आम्ही इतके औपचारिक आणि ताठ मानेचे बनलो इतके की लोक तुम्ही मंडळीमध्ये कधीही जोराचा आवाज अधिक ऐकू शकत नाही. तुम्ही कधीही कोणाला रडताना ऐकत नाही. त्या शोक करणाऱ्यांचा तो बाकडा तळघरात ठेवण्यात आला. त्याचे अधिक गौरव मंडळीत उरले नाही. हे सर्व आम्ही करतो की पाठीमागे बसून शक्य होईल तेवढे ताठ बसतो. आम्ही मुक्त नाही, आम्ही बांधलेले आहोत. त्या शैतानाने त्याच्या आधुनिक दुष्ट आत्म्यांसह जिवंत परमेश्वराच्या मंडळीस बांधून टाकलेले आहे. हे बरोबर आहे. तेथे मंडळीत अधिक सामर्थ्य नाही, तेथे अधिक स्वातंत्र्य नाही. लोक इतके ताठ आणि औपचारिक बनले आहेत. का? तो परमेश्वर पेंटिकॉस्ट लोकांच्या मध्ये येऊ शकतो आणि दाखवू शकतो की तो परमेश्वर आहे आणि त्याच्या पुनरुत्थानाची चिन्हे शाबित करू शकतो. एवढ्याने सुद्धा त्यांच्या मध्ये काहीच हालचाल होत नाही. गौरव का? हे लज्जास्पद आहे. मी सर्व देशभर फिरतो, परमेश्वर कार्यरत आहे, चिन्ह दर्शवित आहे. आणि लोक बसतात आणि म्हणतात, ठीक आहे, मला वाटते ते सर्व ठीक आहे. ओ, मला माहित आहे असे होऊ शकते. त्यामुळे त्यांच्यात काहीच हालचाल होत नाही. का? ते दलिलाशी बांधले गेलेले आहेत. ते जग, ते साखळदंडात आहेत. आता त्यांनी त्यांना यामध्ये एका संघामध्ये बांधून टाकले आहे. ते पलीशने तुझ्यावर आले आहेत शमशोना. तुम्ही त्याबद्दल काय करणार आहात? हो, आमच्याकडे फार मोठमोठ्या सांप्रदाय आहेत. नक्कीच आमच्या अधिक सभासद आहेत. तेव्हा कधीही नव्हते आमच्याकडे. परंतु आत्मा कोठे आहे? तो पवित्र आत्मा कोठे आहे? तेच तर सैतानाने केले आहे. तो लाडीगोडीने मंडळीत घुसला आहे. त्याने मंडळीस लाडीगोडी करीत ठेवले आहे. माझ्याकडे या, मी तुम्हाला भले मोठे टॅबरनॅकल देईन. या येथे जर तुम्ही फक्त एवढेच कराल तर. जर तुम्ही तुमच्याकडे असलेल्या विचित्र प्रचारकापासून सोडवणूक करून घ्याल आणि एक असा मनुष्य घ्या, एक दैवी शास्त्राचा अभ्यासक पदवीधर, त्यामध्ये काहीतरी तथ्य आहे. आम्ही एक सुंदर उत्कृष्ट मोठी चर्च इमारत बांधू आणि आम्ही बाकींच्या इतरांसारखे बनू. धिक्कार असो तुमचा. खरे तर असा मनुष्य घ्यावा की ज्याला दुभंगलेले कॉफीचे बीज आणि द्विफल धान्याचे बीज यातील फरक समजत नाही, परंतु परमेश्वराच्या आत्म्याने भरलेला असावा तो तडजोड करीत नाही परमेश्वराच्या सामर्थ्याद्वारे. परंतु ओहो, ते इतके औपचारिक झाले की त्यांच्या सभेमध्ये कोणी गरीब संत येऊ शकत नाही, अन्य भाषेत बोलू शकत नाही किंवा किंचित जोराने ओढू शकत नाही किंवा काहीतरी करू शकेल, आणि त्यांच्यापैकी बाकीचे सर्व त्याच्याकडे पाहतील आणि टक लावतील. ते काय होते, ठीक आहे, का आश्चर्यचकित झालात? तो एक जरूर विचित्र आहे, कुठून तरी आला आहे. तुम्हाला ठाऊक आहे, ते सत्य आहे. कोणीतरी गरीब संत येतो, आपले हात उंचावण्या इतपत आनंदी होतो आणि रडतो आणि परमेश्वराची स्तुती करतो. कोणीतरी आमेन असे ओरडेल जेव्हा सुवार्ता प्रचार होत असताना आणि बाकीचे सर्व बाजूला वळतील आणि पाहतील तो काय म्हणाला. ते पेंटिकॉस्टल आहे. काय बाब आहे, तुम्ही मेथडिस्टच्या नमुन्याप्रमाणे जात आहेत, बॅप्टिस्ट प्रमाणे, त्यांनी कॅथलिकांच्या नमुन्याप्रमाणे केले, कॅथलिकांनी नरकाच्या नमुन्याप्रमाणे केले, आणि सर्व मिळून ते सर्व नरकाच्या अनुसार आहे. बरोबर, दलिलाने लाडीगोडी करून तुम्हाला मोठमोठ्या संप्रदायामध्ये खेचले. उत्कृष्ट विद्वान सेवक जे सुरेख शिक्षण देऊ शकतात, ठीक आहे, तुम्हाला ठाऊक आहे, अमुक अमुक करोडपती तेथे आहे, जर केवळ आम्ही त्याला आमच्या सभेमध्ये आणू तर ओहो, जर त्याचा नव्याने जन्म झाला नसेल तर त्याचे तेथे असणे अपेक्षित नाही. ती परवा करीत नाही, त्याच्याकडे करोडो रुपये असले तरी, जर तो 40 कॅडलिक गाडींचा तो मालक असला तरी, जे काही त्याच्याकडे आहे त्याने नव्याने जन्म घेतलाच पाहिजे. अगदी खाली नवीन जन्मापर्यंत यायला हवे आणि पवित्र आत्म्याद्वारे आत्मिक जन्म घ्यायलाच पाहिजे आणि त्यामधून नवीन जन्म घेऊन बाहेर पडायलाच पाहिजे. शेमूड काढीत, मला क्षमा करा, रडत आणि किंचाळत आणि त्यांच्यापैकी बाकीचे करतात त्याप्रमाणे करीत आणि त्यानंतर अशा प्रकारे जीवन जगायला पाहिजे की त्याने हे साबित करण्यास की त्याला ते मिळाले आहे. आमेन, त्याचीच तुम्हाला गरज आहे. शमशोना, ते पलिश्ते तुझ्यावर आले आहेत, ते साम्यवादी तुझ्यावर आले आहेत, ते जग तुझ्यावर आले आहेत, तो सैतान तुझ्यावर आला आहे. ते मागे जातात आणि ते परमेश्वराच्या आत्म्याला चमत्कार करताना पाहतात आणि त्याच्या पुनरुत्थानाच्या गोष्टी करताना जे येशूने अभिवाचन दिले होते ते म्हणतात. तुम्हाला ठाऊक आहे, मला वाटते भाऊ ब्रॅनम पुष्कळशी मानसिक विचार संक्रमणाची क्रिया करतात. माझ्या पालकाने म्हटले ते सैतानापासून होते. तू दरिद्री, ढोंगी, भ्रमात पडलेला नास्तिक, सर्व प्रकारे उत्कृष्ट, तू मेंढराचे कातडे, पांघरलेला लांडगा. येशूने म्हटले, जर तुम्ही मला जाणले असते तर तुम्ही माझा दिवस सुद्धा जाणला असता. परंतु तुमच्याकडे शौलाच्या गोष्टी आहेत जे तुम्हाला बाकीच्या जगाप्रमाणे बनविण्याचा प्रयत्न करीत आहेत. आम्हाला परमेश्वराच्या मनुष्याचा असा एक गट पाहिजे जो परमेश्वराच्या वचनावर तडजोड करणार नाही, परंतु सत्याचा प्रचार करील आणि पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्मा द्वारे उभा राहील. परंतु जगाने काय केले, त्याने तुमचे सर्व सामर्थ्य मुंडन केले आहे. तुम्ही नाझरी म्हणून जन्मलात पेंटिकॉस्ट, परंतु जगाने खरोखरच तुमचे सामर्थ्य मुंडन केले. आता ते बाकीच्या इतरांसारखेच औपचारिक आहे. आम्ही काय करणार आहोत, काय घडणार आहे, ते एक गौरवशाली गोष्टीचा मी विचार करू शकतो. शास्त्र वचनाचा शेवट करताना जेव्हा शमशोनाला बांधण्यात आले, आम्ही एक संजीवन मिळवू शकत नाही. ऐका, आमच्या निष्ठावंत भावाचे बिली ग्रॅहम आमच्या दिवसातील संजीवन, एका ओरल रॉबर्टचे ओरडणे आमच्या दिवसातील संजीवन, ऐका त्या बाकीच्या लोकांचे आमच्या दिवसातील संजीवन. आम्ही बांधलेले असताना आम्हाला संजीवन कसे मिळू शकेल? आम्ही पवित्र आत्म्याला आमच्या संस्थेद्वारे बांधून टाकले आहे आणि रूढीद्वारे, आणि आम्हाला पवित्र आत्म्याचे संजीवन मिळू शकत नाही. आमेन. मला ठाऊक आहे ते खोरपळण्या इतपत गरम आहे त्या हवामानाद्वारे, परंतु ते एक सत्य आहे. आम्हाला पवित्र आत्म्याचे संजीवन कसे मिळू शकेल जेव्हा आम्ही इतके बांधलेले आणि औपचारिक आहोत? देवत्वाचे औपचारिकता, बायबल म्हणते त्यांच्याकडे असेल देवत्वाची औपचारिकता, परंतु त्यातील सामर्थ्य ते नाकारतील. कशाचे सामर्थ्य? संस्थेचे सामर्थ्य, जगाचे सामर्थ्य, मंडळीचे सामर्थ्य, पवित्र आत्म्याचे सामर्थ्य. मंडळीमध्ये ही एक गुप्त गोष्ट आहे, आणि मंडळीमध्ये जेव्हा विद्वान प्रचारकांचा स्वीकार करतात आणि मोठ्या इमारती, मोठ्या प्रमाणातील सुशोभन, जुन्या काळातील पवित्र आत्म्याऐवजी त्यांनी पुन्हा मिशन कार्यात जावे हे अधिक चांगले. आमेन. हे सत्य आहे. तुम्हाला पवित्र आत्म्याचे संजीवन कसे मिळेल? आणि लोक ते विझवून टाकतात आणि ते बांधून टाकतात आणि त्या गोष्टीला घाबरतात. तेथेच हा त्रास दडलेला आहे. ते फिलिस्ती तुझ्यावर आले आहेत, परंतु एक आशीर्वादित आशा आमच्याकडे आहे. जेव्हा शमशोन तुरुंगात होता, कोणती प्रथम गोष्ट त्यांनी केली? जेव्हा त्यांनी त्याला पकडले, पहिल्यांदा त्यांनी त्याला बांधले, त्यांनी त्याचे सामर्थ्य काढून घेतले, त्यांनी त्याचे गुपित शोधून काढले, त्यांनी तुमचे गुपित शोधून काढले, जगाने तुमचे गुपित शोधून काढले. आता तुम्ही स्त्रियांनो, तुमचे केस तुम्ही कापता ते जगाप्रमाणे आहे. तुम्ही पुरुष हो, सर्व जाता आणि जगाप्रमाणे वागता, ते सर्व ठीक आहे. विनोद करता आणि घाणेरडे विनोद सांगता आणि बाहेर जाऊन थोड्याशा सिगारेटी फुंकता आणि शेजाऱ्याच्या पत्नीशी फिरायला जाता आणि सर्व काही त्यासारखे. तुमचे काम राखण्यासाठी समाजात थोडेसे मद्यपान करता. अरे तर मी पोटावर उपडा पडून राहीन आणि सोडा क्रॅकर खाईन आणि ओढ्याचे पाणी पिईन आणि परमेश्वरासमोर स्वच्छ आणि शुद्ध राहीन एखाद्या कामासाठी तडजोड करण्यापेक्षा. हे बरोबर आहे, खरे आहे. परमेश्वराशी खरे रहा. समशोना पलिष्ठे तुझ्यावर आले आहेत. ब्रॅनम टॅबरनॅकल जगिक वाद न कळत तुमच्यामध्ये येत आहे. त्याबद्दल काय? तुम्ही तुमचे गुपित उघड केले आहे काय? तुम्ही ते गुपित उघडे केले काय जे तुम्हाला परमेश्वराने दिले होते जेव्हा तुम्ही तेथे धुळीमध्ये काही वर्षापूर्वी लोळत होता? तुम्ही ते सामाजिक औपचारिक भक्ती बरोबर न कळत बाहेर जाऊ दिले काय? तुम्हाला काय झाले आहे? परमेश्वर खाली उतरून आला आणि त्याने एक चमत्कार केला आणि अगदी प्रेक्षकांच्या मध्ये जाऊन लोकांच्या हृदयातील गुपित सांगितले आणि बाकी सर्व आणि रोग्यांना आणि पीडितांना बरे केले आणि चिन्हे व अद्भुते केली आणि त्याचे वचन जेवढे होईल तेवढ्या कठोरतेने प्रचार केले पवित्र आत्म्याच्या द्वारे. आणि लोक म्हणतात, ठीक आहे, मला वाटते ते सर्व ठीक आहे. आम्हाला ते कधीतरी ऐकताना आनंद वाटतो जर आम्ही फारसे थकलो नाही तर. ते ब्रॅनम टॅबरनॅकल आहे. पलिष्ठे तुझ्यावर आले आहेत. जेव्हा जेव्हा पूर्वी वचनाचा प्रचार होत असे आणि जुन्या काळचे संत अश्रूंनी त्याचे डोळे भरले जात आपल्या पायावर उभे राहत आणि फिरत अश्रू ढाळीत कदाचित एक शब्द सुद्धा न उच्चारता केवळ सभोवती फिरत असत 2 ते 3 वेळा आणि खाली बसत असत, पवित्र आत्म्याने ते इतके भरले असत ते वचन त्यांना खाऊ घालीत असे. मनुष्य केवळ भाकरीने जिवंत राहणार नाही, परंतु परमेश्वराच्या मुखातून निघालेल्या प्रत्येक शब्दाद्वारे जिवंत राहील. बलिष्ठे तुझ्यावर आले आहेत. ब्रॅनम टॅबरनॅकल बलिष्ठे तुझ्यावर आले आहेत. पेंटिकॉस्टल नक्कीच त्या बलिष्ठ्यांनी तुम्हाला घेरले आहे. तुमच्यापैकी बाकीचे सर्व पार काळापूर्वी जेव्हा तुम्ही स्वतःच्या संस्था इतक्या घट्ट केल्या काही यात येऊ शकले नाही. जोपर्यंत तुम्ही प्रेस्बिटेरियन बॅप्टिस्ट मेथडिस्ट कॅथलिक किंवा काहीतरी होता, तुम्हाला बाकीच्या इतरांविषयी काही कर्तव्य भासले नाही. म्हणून आमच्या दिवसातील संजीवन आम्हाला ते कसे मिळू शकेल जेव्हा तो नियमित संजीवन देणारा जगाद्वारे बांधला गेला आहे? जेथे जग आहे तेथे परमेश्वर येऊ शकत नाही. तुम्ही केवळ त्याच्यावर अवलंबून राहू शकत नाही. तुम्ही जगाशी मैत्री केली आहे म्हणून ते आहे, ते सर्व त्याने भरले आहे. जेव्हा तुम्ही न कळत जगाला आत येऊ दिले, तुम्ही जगाप्रमाणे वागू पाहता तर तुम्ही संपून जाल. परंतु जेव्हा जगाशी जोडलेली प्रत्येक साखळी तुम्ही कापून टाकाल आणि परमेश्वराकडे याल, परमेश्वर तुमचा उपयोग करील. जोपर्यंत तुम्ही पुन्हा प्रेमाचे चाळे करण्यास जाल. येथे फक्त एकच आशा मला आहे. आज सकाळी माझा संदेश संपवित असताना तीही समशोनाला बांधण्यात आले, त्या काळात एक नवीन केसांच्या जटा उगवल्या. परमेश्वराने आम्हाला एक दुसरी मंडळी पाठवली निव्वळ अंतिम समयाच्या पूर्वी, की जेणेकरून त्या पवित्र आत्म्याचे सामर्थ्य पुन्हा तिच्यामध्ये येऊ शकेल. आत्म्याचे प्रकटीकरण करीत आणि मार्ग अध्याय 16 मंडळी बरोबर असेल. प्रेषितांचे कार्य 2:4, प्रेषितांचे कार्य 2:38, त्या सर्व गोष्टी अगदी मंडळी बरोबर असतील. चिन्हे आणि अद्भुते प्रेषितां बरोबर होती. त्याच्या पुनरुत्थानाची महान चिन्हे त्यांच्या बरोबर होती. जोपर्यंत आम्ही तुरुंगात आहोत निश्चितच परमेश्वर कोठेतरी एक केसांची जटा वाढवित आहे शेवटल्या महान नाशाकरिता. कदाचित तुम्ही असू शकाल माझ्या ख्रिस्ती मित्रा आज या सकाळी, कदाचित तुमचे सामर्थ्य वाढू लागले असेल. मी प्रार्थना करतो की हा संदेश या सकाळी आणि सर्व भूमीमध्ये जेथे कोठे हा जाईल, मी विश्वास करतो की हा संदेश तुमच्या प्रणालीला सहाय्य करण्याकरिता जीवनसत्व प्रदान करेल, त्यामुळे एक आत्मिक सामर्थ्य पुन्हा तुमच्या जीवनामध्ये वाढेल. आम्ही आमची मस्तके लावू आणि प्रार्थना करू. हे प्रभू परमेश्वरा, स्वर्ग आणि पृथ्वीच्या निर्माण करत्या, सार्वकालिक जीवनाच्या जनका आणि चांगल्या गोष्टींच्या आणि आत्मिक वरदान प्रदान करणारा, या सकाळी हे शब्द घे आणि त्यांना हृदयात घाल आणि त्यांना पाणी शिंपड. प्रभू, लोक या गोष्टी करिता प्रार्थना करोत हे पाहत असताना की जगाने लाडीगोडीने मंडळीला फसवले, खेचले आणि शेवटी तिचे सामर्थ्य शोधून काढले, तिचे गुप्त स्थान शोधून काढले, तिचे गुपित कोठे दडलेले आहे हे शोधून काढले आणि ते मुंडन करून टाकले. आणि ज्यांनी एका वेळेस विजयाची आरोळी केली त्यांना काढून घेतले, एका वेळेस त्यांच्याकडे विजय होता आणि त्यांचे मुंडन केले. बुधवारी रात्री दूरदर्शनचा कार्यक्रम पाहण्याकरिता घरी बसून राहण्याकरिता त्यांच्या हृदयातून आनंद बाहेर काढून टाकला आणि त्यांना परमेश्वराच्या करिता असलेल्या प्रेमापेक्षा अधिक प्रेम जगाकरिता दिले, त्यांना अधिक जग दिले, जगी गोष्टींकरिता अधिक इच्छा जगाच्या मनोरंजनाकरिता सुवार्ता प्रचार करण्यापेक्षा जास्त. जर तेथे मोठा वाद्यवृंद नाही आणि पुष्कळशा गोष्टी करण्याकरिता आणि मौज मजा आणि इतर चालू ठेवणे नसेल, तर त्यांना पूर्वीची सुवार्ता अधिक नकोय, जी प्राणासाठी आनंदाचे अश्रू आणते, जी पुन्हा दैवी आरोग्य आणते, जी प्रेषितांचे वरदान मंडळीमध्ये पुन्हा स्थापित करते, जी पुनरुत्थित ख्रिस्ताला आणते जो मसीहा या दिवसाचा आहे. परंतु इस्रायल जसा त्यांच्या राजांद्वारे बांधला गेला होता की ज्यामुळे ते खऱ्या राजाला त्याच्या मागे जाऊ शकले नाही आणि तो खरा राजा जेव्हा तो आला त्यांनी त्याला ओळखले नाही. आजही तसेच आहे हे प्रभू. गौरवशाली राजा पवित्र आत्म्याच्या रूपात प्रकट झाला, ते हे जाणत नाही, त्यांनी हे ओळखले नाही, ते इतके संस्थागत झाले आहेत, इतके घट्ट की त्यांना ते समजत नाही कारण ते त्यांच्या संस्थेत नाही. प्रभू, हे एक सैतानाचे काम आहे जे त्याने ह्या लोकांना केले आहे. होऊ दे परमेश्वराचा संशोधन होऊ दे की खरे हृदय जे त्यासाठी व्याकुळ आणि रडत आहेत आणि विनवणी करीत आहेत त्याला धरून आहेत. होऊ दे की ते लोक त्याबरोबर राहू देत प्रभू, जोपर्यंत या नवीन जटा वाढेपर्यंत, पुन्हा ते एक आनंद सियोन मध्ये पुढे येईपर्यंत आणि ते एक असा गट पुढे येईपर्यंत जे ओळखू शकतील आणि समजू शकतील, जे मसीहा पाहू शकतील आणि दडलेले सामर्थ्य जे जगापासून गुप्त आहे की त्यांना आता ते समजणार नाही. मान्य कर प्रभू की ते हे पाहू शकतील, कारण आम्ही हे प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमेन.
Send the power just now and baptize everyone. They were in the upper chamber. They were all with one accord. When the Holy Ghost descended, that was promised by our Lord. Oh, Lord, send your power just now. Oh, Lord, send your power just now. Oh, Lord, send the power just now and baptize everyone.
मी त्याच्यावर कसे प्रेम करतो, केवळ त्याचे सामर्थ्य पाठव. ते वरच्या खोलीत होते, सर्वजण एक मतात होते, सर्व जग त्यांच्या मधून बाहेर निचरा झाले होते, त्यांनी रिकामे करून टाकले होते आणि तो पवित्र आत्मा आला. आज ते म्हणतात या आणि मंडळीत सामील व्हा, तुमचे नाव पुस्तकात घाला किंवा खाली वाका आणि म्हणा मी येशू ख्रिस्ताला परमेश्वराचा पुत्र आहे म्हणून कबूल करतो. वर उठा, तो सैतान ही तीच गोष्ट करतो. त्या सैतानाचा बाप्तिस्मा झाला जेव्हा यहुदाचा बाप्तिस्मा झाला. तो सैतान बाहेर गेला आणि सुवार्ता प्रचार केली. जेव्हा यहुदा बाहेर गेला आणि सुवार्ता प्रचार केली, परंतु सैतानाला पवित्र आत्मा मिळाला नाही. तीच ते आहे, तेथेच ते दडलेले सामर्थ्य आहे, ते पुनरुत्थान जे होकारात्मक जाणते कोणत्याही संशयाशिवाय छाये पलीकडील. आमेन. तो येथे आहे, तोच पवित्र आत्मा जो तो मसीहावर होता अद्याप ही त्याच्या मंडळीवर आहे, तो कधीही सोडत नाही. मी तुम्हा बरोबर नेहमी राहील, तुमच्या आत सुद्धा जगाच्या अंतापर्यंत मी तेथे असेन. जी कामे मी करतो तुम्ही सुद्धा कराल, यापेक्षा अधिक तुम्ही कराल, कारण मी पित्याजवळ जातो. परंतु जगाने त्याच्याशी तडजोड केली. हो, ते दिवस संपलेले आहेत. तेच केवळ सैतान तुम्हाला करू इच्छितो. ते तुम्हाला मोहक भासू इच्छितात. परमेश्वर तुम्हाला बाप्तिस्मा देऊ इच्छितो. परमेश्वर इच्छितो तुम्ही म्हणता, हो मी ते विश्वास करीत, जे काही सर्व तेथे चालले आहे, पुढे जा आणि जगा, पुढे जा आणि तुमच्या पापांमध्ये जगा, तुमच्या पापांमध्ये जगा. परंतु जोपर्यंत तुम्ही कुजत नाही, जोपर्यंत तुम्ही तुमच्या कल्पनांसाठी कुजत नाही, जोपर्यंत तुम्ही तुमच्या फॅशन साठी कुजत नाही आणि पुन्हा चैतन्य प्राप्त करीत नाही आणि पुन्हा नव्याने जन्मत नाही आणि ते नवीन जीवन संपूर्णपणे वेगळे असेल त्या जीवनापेक्षा जे जमिनीत गेले. एक गव्हाचा दाणा जमिनीत जातो पिवळा असताना तो पुन्हा वर येतो हिरवा होऊन, खाली कठीण असा जातो, बंद असा जातो, तो लवचिक असा बाहेर येतो आणि वाऱ्याने तो हालतो. ओ गौरव असो, हालेलुया. जेव्हा वारे व्हायला सुरुवात होते तो दाणा स्वतःला हलविण्याच्या खेरीज काहीच करू शकत नाही, जागेवरून हालतो. परंतु ते लहान पाते लवते आणि आनंद करते, नंतर वाढते, स्वतःला मजबूत करते. ते पाते बनू शकत नाही जोपर्यंत दाणा मरून जातो आणि कुजतो. फक्त मरतच नाही परंतु कुजून जातो, पुन्हा परत येऊ शकत नाही, परंतु त्यामधून जीवन बाहेर पडते. जसे मी थोड्या वेळापूर्वी म्हणालो, एक जन्म म्हणजे भयंकर गोष्ट आहे, घाणेरडी ओंगळवाणी, ओंगळवाण्या गोष्टीतील ओंगळवाणी, परंतु तेथेच जीवन असते. जेव्हा तुम्ही स्वतःला ओंगळवाणी म्हणून ओळखता, तुम्ही ओळखता मेथडिस्ट, बॅप्टिस्ट आणि पेंटिकॉस्टल पंथ ओंगळवाणे आहेत आणि वेदीजवळ मरता, तेव्हाच नवीन जीवन आत येते. तो पवित्र आत्मा तुम्हाला आत त्याच्या वर घडवतो. तुम्ही परमेश्वराला पाहता, आम्ही त्याला पाहू. कोणत्या तरी गौरवी दिवशी, कोणत्या तरी दिवशी विनाशी दृष्टीच्या टप्प्याच्या पलीकडे असलेला आम्ही त्याला पाहू. तुम्ही ते विश्वास करता? कोणत्या तरी दिवशी त्या विनाशी दृष्टीच्या टप्प्या पलीकडे असलेला तेथे माझ्यासाठी आनंदाचा भविष्य काळ वाट पाहत आहे. मी या कोपऱ्यात गेल्या रात्री उभा होतो आणि वाटले मी लहानग्या राबी लॉसनला पाहिले, जेव्हा तो तेथे खाली असायचा आणि त्याच्या जुन्या काठीसह पोहोचत असे आणि त्या काठीद्वारे मला खेचत असे. माझ्या मानेभोवती त्याची काठी सहित येथे वर पुलपीट वर आणि ते गीत गात असे. तेथे माझ्यासाठी एक वाट पाहत आहे. काहीतरी घडले, त्यामुळे जग बाहेर काढले गेले. मी वेगळ्या तऱ्हेने वस्तू बघण्यास सुरुवात केली. मला इतकी काळजी वाटली त्याबद्दल ज्या प्रकारे हे अमेरिकन लोक करीत आहेत. सतत वर्षानुवर्ष पाहत असताना कशा प्रकारे या स्त्रिया आणि पुरुष स्वतःला नीच करीत आहेत आणि पापात पडत आहेत. अगदी जवळजवळ संपूर्ण मोडून जाईपर्यंत 2 किंवा 3 वेळा मी त्यावर चिंता करीत आहे. काल मी परमेश्वराला म्हटले, मी अधिक काळजी करणार नाही, तुझे वचन सांगते ते अशा प्रकारे होईल. तेव्हा मी खाईमध्ये उभा राहीन आणि त्यांच्या विरुद्ध बोलेन. माझ्यामध्ये असलेल्या सर्व शक्तीनिशी त्या दुसऱ्या दिवशी ग्रीन मिल मध्ये उभा असताना, माझी गुहा जंगलात खूप दूरवर संपूर्ण दिवस प्रार्थनेत असताना आणि सुमारे 3 वाजता सूर्य अस्तास जात होता आणि मी तेथे उभा राहून पलीकडे पाहत असताना गुहेच्या बाहेर आलो एका मोठ्या खडकावर आणि मी तिथे उभा होतो पूर्वेकडे पाहत प्रभूची स्तुती करीत. आणि मी पाहू शकत होतो सूर्य अस्त होत असताना पर्वताच्या शिखरावर असलेल्या झाडांच्या पाठीमागे, जसे मी दरीच्या पलीकडे पाहिले त्या दुसरीकडे, आणि पुष्कळसे झाडाची पाने पसरलेली जेवढे ते स्थिर राहू शकेल तेवढे. आणि मी म्हणालो, प्रभू एक दिवस तू मोशेला खडक्याच्या चिरेमध्ये लपवलेस आणि तू त्याच्या जवळून गेलास, कारण तो थकलेला होता, परंतु तू जवळून गेलास. तो म्हणाला, ते मनुष्याच्या पाठीसारखे दिसले. मी म्हणालो मला त्या चिरेमध्ये लपव प्रभू. सुमारे त्याच वेळेस मी असलेल्या एका बाजूस ते एक छोटीशी हवेची झुळूक आली, त्या झुडपामधून खाली गेली. ती अगदी माझ्या बाजूने खालील बाजूने आली, एक छोटीशी वाऱ्याची झुळूक खाली जात खालील बाजूने जंगलात गेली.
The wheels of mortal life will all stand still. Then I shall go to dwell on Zion Hill. Someday beyond reach of mortal kin, someday God only knows just
काय घडणार आहे ती थांबणार आहे. हे सर्व फिरणारी चक्रे
of mortal life shall then we shall go to dwell on Zion's hills. Sing low, sweet chariot, coming far to carry me home. Swing get there before I do, coming for to carry me home. Tell Brother Bosworth and all my friends too, just coming for to carry me home. Now swing low, she'll dip down someday to pick me up.
Did Zomane Khalil कोणत्या तरी दिवशी आणि मला वर उचलेल. रथ प्रत्येक झाड अग्नी असेल, ते परमेश्वराचे दूत आणि अग्नीचे रथ. या दिवसापैकी एक माझ्या मृत्यूच्या घटकेच्या गर्तेत, या दिवसांपैकी एक मी त्याच्या येण्याची वाट पाहिली. ते बरोबर आहे. मी यार्देनच्या पलीकडे पाहिले आणि मी काय पाहिले, येत आहे मला घरी घेऊन जाण्याकरिता. जसा वृद्ध एलिया यार्देनच्या पलीकडे पाहत असताना
coming after me, they were coming for to carry me home. Swing low, get down low, sweet chariot, coming for to carry me home. Swing low, sweet chariot, coming for to carry me
home. Oh, Prabhu Yesu Christ, या रथाचा आशीर्वादित सारथी, त्या जुन्या सियोनच्या जहाजाचा नावाडी, ही जीवनाची होडी या इमारतीमधून खाली सरकत आहे, बोलत आहे. त्याची उपस्थिती येथे आहे. तो पवित्र आत्मा ज्याने त्याला कब्रेतून उठवले तो येथे आहे. त्यांनी कोणालाही प्रार्थना कार्डे दिलेली नाहीत. म्हणून येथे कोणी अशी व्यक्ती आहे का जी या शहराबाहेरची आहे, ज्याच्या बद्दल मी जाणत नाही, जो येथे प्रार्थना करण्यासाठी आला आहे. तुमचा हात वर करा जो मला ठाऊक नाही. तुमचे हात वर करा ज्याला मी ओळखत नाही. तुम्ही तेथे आहात. विश्वास करतो की तो तेथे मागे मिशा असलेली लहान व्यक्ती, कोणीतरी त्यांचे हात उंचावले, त्या तेथे पाठीमागे. होय, तुम्ही हात वर केलात का? ठीक आहे, तेथे मागे तुम्ही महाशय ठीक आहे, तुम्ही सर्व मला अनोळखी आहात, तो प्रभू येशू त्या कळपाचा तोच मेंढपाळ येथे आहे. तुम्ही विश्वास धरता काय की त्याची अभिवचने खरी आहेत, तो त्याची मंडळी अभिषिक्त करतो आणि जी कामे मी करतो तुम्ही सुद्धा कराल, यापेक्षा अधिक महान तुम्ही कराल, कारण मी माझ्या पित्याकडे जातो. यापेक्षा अधिक तुम्ही ते विश्वास करता? तुम्ही हात वर केला की तुम्ही मला जाणत नाही म्हणून तुम्ही विश्वास ठेवता का की परमेश्वर मला तुमच्या हृदयात काय आहे ते सांगू शकतो, माझ्याशी बोलू शकतो? केवळ त्या स्त्रीशी जसे तो बोलला जिने त्याच्या वस्त्रांना स्पर्श केला. तुम्ही विश्वास करता तो महायाजक आहे जो स्पर्श केला जाऊ शकतो आमच्या दुर्बलतेच्या भावनेद्वारे? जर परमेश्वर मला तुमची स्थिती प्रकट करील तर तुम्ही विश्वास धराल की मी त्याचा संदेष्टा आहे, विश्वास की त्याची उपस्थिती येते आहे आणि ह्याकरिता तो ती अनुमती देतो. तुम्ही तुमच्या पत्नीकरिता प्रार्थना करीत आहात, तिचा कटी प्रदेश तुटलेला आहे, कटी प्रदेशाचे हाड निखळलेले आहे, ते बरोबर आहे? जर ते बरोबर आहे उठून उभे राहा, ठीक आहे, जा, ती ठीक झालेली आढळेल. आमेन. तुमच्याबद्दल काय? येथे मागे ती लहान व्यक्ती जी उभी राहिली जिला मिशा आहेत, तुम्ही विश्वास धरता? तुमच्या संपूर्ण हृदयाने तुम्ही विश्वास धरता परमेश्वर मला तुमचे त्रास सांगू शकेल? तुम्ही विश्वास धरता तुमचा मुलगा बरा होऊ शकेल? तुम्ही विश्वास धरता तुम्हाला मुलगा आहे, त्याला मेंदू संबंधीचा पक्षघात आहे, ते बरोबर आहे? तुम्ही नाही, केंटुकी पासून तुम्ही आहात. जर ते बरोबर आहे तुमचा हात वर करा. मी तुम्हाला जाणत नाही, मी जाणतो. जर मी जाणतो तुम्ही ह्याप्रमाणे हात उंच करा. आम्ही एकमेकांना ओळखत नाही, ते बरोबर आहे? परमेश्वरावर विश्वास ठेवीत. मी विश्वास धरता जसे तुम्ही विश्वास धरता त्या विश्वासाप्रमाणे तुम्हाला तुमचा मुलगा आढळेल. केवळ तुमच्या हृदयात तसा विश्वास ठेवा. येथे कोण होते? त्यांनी आपले हात वर केले होते जे मी जाणत नाही. तुम्ही होता काय? ठीक आहे, तेव्हा का तुम्ही विश्वास धरता काय? परमेश्वराचा संदेश आहे म्हणून तुम्ही धरता? तुमच्या संपूर्ण हृदयानिशी तुम्हाला उठण्याची गरज नाही, केवळ तेथेच उभे राहा. ठीक आहे महाशय, तुमचा त्रास काय आहे? तुम्हाला साखरेचा मधुमेह आहे आणि त्यामुळे तुमच्या पायाला त्रास होतोय. तुम्ही ओहिओचे आहात, तुमचे नाव श्री मिलर आहे. घरी परत जा आणि बरे व्हा. ठीक आहे, तुमच्या संपूर्ण हृदयानिशी विश्वास ठेवा. ठीक आहे, मी ते विश्वास धरता. जर तुम्ही विश्वास धरता तर ती तेथे बसलेली स्त्री तुम्ही हात वर केला होता, ती मोठी चष्मा घातलेली स्त्री, तुम्ही तुमच्या संपूर्ण हृदयानिशी विश्वास धरता? तुम्ही ते विश्वास धरता? मी परमेश्वराचा सेवक आहे असा विश्वास धरता? तुम्ही धरता का? ठीक आहे, जर परमेश्वर मला तुमचा त्रास काय आहे ते सांगेल तर तुम्ही विश्वास ठेवाल. हृदयाचा त्रास, ठीक आहे, तुमचा हात वर करा. जर ते बरोबर आहे, ठीक आहे, ही स्त्री येथे तुमच्या पुढे असलेली उमिरा हृदय, परंतु खरोखर ते तुझे डोळे आहेत, मी तिला ओळखतो. ठीक आहे, जर तुम्ही विश्वास ठेवू शकाल येथे मागे तो पुढील मनुष्य येथे पाठीमागे त्याला सुद्धा हृदयाचा त्रास आहे आणि एक त्वचा रोग. तुम्ही विश्वास धरता काय की परमेश्वर तुम्हाला बरी करेल? तुम्ही विश्वास धरता महाशय? येथे मागे एक मनुष्य आहे, येथे कोठेतरी त्याने हात वर उचलले जो नाही श्री शुभट. ठीक आहे महाशय, ठीक आहे, तुम्ही विश्वास ठेवता? तो तुमच्या डोळ्यांकरिता सुद्धा आहे, आहे की नाही? तुम्ही तुमच्या आईकरिता सुद्धा प्रार्थना करीत होता येथे बाहेर बसून. जर ते बरोबर असेल तुमचे हात वर करा, एकमेकांबरोबर हस्तांदोलन करा. ठीक आहे, ते बरोबर आहे. जर तुम्ही विश्वास धरू शकता तर तुम्हाला मिळू शकेल. तो पुनरुत्थित ख्रिस्त या इमारतीमध्ये आहे, तो तसाच आहे. तो तुम्हाला काय करतो? तुम्ही जगाला तुमच्या मधील सर्व सामर्थ्य शोषू दिले काय? गौरव असो, मला नवीन जन्म हवा आहे, मला नवीन जीवन हवे आहे. मला परवा नाही ते कोणत्या पातळीवर नेते. जर मला एक पवित्र लोळणारा बनणे भाग पडे काही ती परवा करीत नाही कोणत्या पातळीवरून ते येते. मला खरा पवित्र आत्मा हवा आहे, आता माझ्यावर आहे त्याप्रमाणे मला तो राखायचा आहे. संपूर्ण जगाच्या गोष्टी असण्यापेक्षा तो असणे खरे तर चांगले. आमेन. तुम्ही विश्वास ठेवता? तुम्ही विश्वास धरता तो येथे आहे? तर तुमचे हात एकमेकांवर ठेवा. आणखी एक गोष्ट मला सांगा, तो करू शकतो काही नाही. आता विश्वास करा, विश्वास ठेवा, ते संपलेले आहे. प्रभू परमेश्वरा स्वर्ग आणि पृथ्वीच्या सृष्टीकर्त्या सार्वकालिक जीवनाच्या जनका आणि सर्व चांगल्या देणग्या देणाऱ्या दाता, तुझ्या आत्म्याचा इतका अभिषेक येते आहे प्रभू. जणू काही इमारत श्वासोश्वास करते आहे, पुढे आणि मागे हलते आहे. लोकांना हे का समजत नाही प्रभू? ते आहे जगाबरोबर इतके संबंधित कि इतके थंड झालेले आहेत आणि औपचारिक आणि रूढीबद्ध कि तुला सुद्धा अधिक ओळखू शकत नाही. प्रभू परमेश्वरा त्या सामर्थ्याचा स्पर्श प्रत्येकाला होऊ दे आणि प्रत्येक आजारी व्यक्ती बरी होऊ दे. प्रत्येक पापी ठरला जाईल आणि परमेश्वराचे गौरव होईल. प्रभू येशू ख्रिस्ताच्या परमेश्वराच्या पुत्राच्या द्वारे मी ती विनंती करतो. आमेन. तुम्ही विश्वास करता, तुमचे हात वर करा, तुम्ही तुमचे आरोग्य स्वीकारता, परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देतो. आता जा आणि ज्या प्रकारे तुम्ही विश्वास धरलात तसेच तुम्हाला मिळेल. मी दुसऱ्यांवर दर्शन येत असताना पाहिले ते बरोबर आहे. आज रात्री मला परत आले पाहिजे. जर तुम्ही आता विश्वास ठेवत नाही तर तुम्ही कधीच विश्वास ठेवणार नाही. ते बरोबर आहे. येशूने एक वेळेस ते केले आणि त्यांनी म्हटले, तू आहेस, आम्हाला ठाऊक आहे. जेव्हा मसीहा येईल तो आम्हाला हे सांगेल. ती म्हणाली, मला ठाऊक आहे मसीहा ते करील, परंतु तू कोण आहेस? तो म्हणाला, मी तोच आहे. नंतर ती शहरामध्ये धावली आणि म्हणाली, या आणि पहा एक मनुष्य ज्याने ओळखले मी कोण होती आणि मी काय केले होते, हाच तो मसीहा नाही काय? तो म्हणाला, या गोष्टी शेवटल्या दिवसात पुन्हा रूप धारण करतील. ती मंडळी सत्याचा प्रचार करीत असेल, ती वचनावर उभी राहील, ती परमेश्वराच्या आज्ञानुसार सर्व काही करेल, ती जगाशी मैत्री करणार नाही आणि तिच्यामधून मी कार्य करीन आणि त्याच गोष्टी पुन्हा करीन. ते म्हणाले, हेकेखोर, गर्वाने फुगलेले, परमेश्वरापेक्षा विलासाची आवड धरणारे, विश्वासघातकी, छोटा दोष लावणारे, सुभक्तीचे रूप धारण करणारे, फार धार्मिक, मंडळीत जाणारे, सुभक्तीचे रूप धारण करणारे, परंतु त्याचे सामर्थ्य नाकारणारे असे होतील. अशांपासून दूर राहा. तुम्ही लोक हो जेथे कोटी तुम्ही मंडळीत होता, आता नुकतेच त्याने तुम्हाला बाहेर बोलावले. ते दर्शन माझ्यापासून गेले. जर ते खरे आहे जे मी म्हणालो आणि तुम्हाला ओळखत मी नसताना तुमचे हात वर करा. जो कणी कधी होता संपूर्ण मंडळी भर सर्व सर्व ठिकाणी ठीक आहे. समजले? त्यांना जाणत नव्हतो, त्यांना कधी पाहिलेले नव्हते, परंतु तो पवित्र आत्मा येथे आहे आणि तो त्यांना ओळखतो. काय तुम्ही पाहू शकत नाही की तो मी नाही? ऐका, जर तो मला त्या गोष्टी सोपवून देईल, तो मला वचनाचे सत्यासहित सोपवून देईल, कारण सत्य केवळ वचनाद्वारेच येऊ शकते. पश्चाताप करा प्रत्येक जण आणि येशू ख्रिस्ताच्या नावात बाप्तिस्मा घ्या तुमच्या पाप क्षमेसाठी आणि तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल. कारण हे अभिवचन तुमच्यासाठी आहे आणि तुमच्या लेकरांसाठी जे दूर आहेत त्यांच्यासाठी आणि प्रभू परमेश्वर जेवढ्यांना बोलविल तेवढ्यांसाठी सुद्धा आहे. तुम्ही विश्वास धरता? थोड्याच वेळात बाप्तिस्मा सभा होणार आहे. चला आपण आपले मस्तक लावूया. मी पालकाला प्रार्थना करण्याची विनंती करतो. त्या काळात ते बाप्तिस्मासाठी तयारी करतील. मला वाटते एक बाप्तिस्मा सभा येते. ठीक आहे.